ಅಥ ದ್ವಿತೀಯ ಸರ್ಗ ವಿಜ್ಞಾನ ಭಾನುಮತಿ ಕಾಲಬಲೇನ ಲೀನೇ ದುರ್ಭಾಷ್ಯ ಸಂತಮಸ ಸಂತತಿ ತೋ ಜನೇಂದೇ
ಮಾರ್ಗ ಸತಾಂ ಸ್ಖಲತಿ ಖಿನ್ನ ಹೃದೋ ಮುಕುಂದಂ ದೇವಾಶ್ಚತುರ್ಮುಖ ಮುಖಾ ಶರಣಂ ಪ್ರಜಗ್ಮುಃ
ನಾಥ ಕಲೋ ತ್ರಿಯುಗ ಭೂತಿರನುದ್ಬುಭೂಷು ಬ್ರಹ್ಮಾಣಮಪ್ಯನವತಾರಮನಾದಿ ದಿಕ್ಷುಃ
ಸರ್ವಜ್ಞಮನ್ಯಮನ ವೇಕ್ಷಸ ಕಾರ್ಯ ವೀರ್ಯಂ ಸ್ಮೆರಾನನೋ ಭುವನ ಜೀವನ ಮಾಬಭಾಷೆ
ವೇದಾಂತ ಮಾರ್ಗ ಪರಿಮಾರ್ಗಣ ದೀನ ದೂನ ದೈವೀ ಪ್ರಜಾ ವಿಶರಣ ಕರುಣಾಪದಂ ನಃ
ಆನಂದ ಹೇ ಸುಮುಖ ಭೂಷಿತ ಭೂಮಿ ಭಾಗೋ ರೂಪಾಂತರೇಣ ಮಮ ಸುಗುಣ ನಿರ್ಣಯೇನ
ಆದೇಶ ಮೌಲಿಮಣಿ ಮುಜ್ವಲ ವರ್ಣ ಮೇನಂ ಬದ್ಧಾಂಜಲಿರ ಮರುದನರ್ಗ್ಯ ಮಧತ್ತ ಮೂರ್ಧ್ನ
ಆರಾವಲೀಮಿವ ಹೃದ ವಿಭುಧೇಂದ್ರಯಾಂಕ್ಯಾಂ ಬಿಭ್ರನ್ಯಜಾನನು ಜಿಘೃಕ್ಷುರವಾತಿ ತೀರ್ಷತ
ಕಾಲಸ್ಸೇವ ಸಮವರ್ತತ ನಾಮಯಾವಚ್ಚಿಂತಾಕುಲಂ ವಿವಿಧ ಸಾಧುಕುಲಂ ಬಭೂವ
ವೇದಾಂತ ಸಂತತ ಕೃತಾಂತರಸಂ ನ ವಿದ್ಮ ಶ್ರೇಯೋ ಲಭೇ ಮಹಿ ಕಥಂ ನು ವಯಂ ಬವತೇತಿ
ತತ್ಪ್ರೀತಯೇ ರಜತ ಪೀಠ ಪುರಾಧಿವಾಸೀ ದೇವೋ ವಿವೇಶ ಪುರುಷಂ ಶುಭ ಸೂಚನಾಯ
ಆಪ್ತೇ ಮಹಾಯ ಮಹಿತಾಯ ಮಹಾಜನೌಘೇ ಕೋಲಾಹಲೇನ ಸಕುತೂಹಲಿನಿ ಪ್ರವೃತ್ತೆ
ಆವಿಷ್ಟವಾನ ಕುಶಲಂ ಪುರುಷಂ ಪ್ರಕೃತ್ಯ ಪ್ರತ್ಯಯನ್ ನಿಜ ಜನಾನ್ನಿತರಾಮ ನೃತ್ಯತೆ
ಉತ್ತುಂಗ ಕೇತು ಶಿಖರೇ ಸಕೃತಾಂಗಹಾರೋ ರಂಗಾಂತರೇ ನಟ ಇವಾಖಿಲ ವಿಸ್ಮಯಾತ್ಮ
ಆಭಾಷ್ಯ ಸೋತ್ರ ಜನತಾಂ ಶಪಥಾನುವಿದ್ದಂ ಮುಚ್ಚೈರಿದಂ ವಚನ ಮುದ್ರತ ದೋರ್ಭಭಾಷೆ
ಉತ್ಪತ್ಸತೆ ಜಗತಿ ವಿಶ್ವಜನೇನ ವೃತ್ಯರ್ವಿಶ್ವಜ್ಞ ಏವ ಭಗವಾನ ಚಿರಾದಿ ಹೇತಿ
ಸದ್ವೀಪವಾರಿ ನಿಧಿ ಸಪ್ತಕ ಭೂತ ಧಾತ್ರ್ಯಾ ಮಧ್ಯೇಪಿ ಕರ್ಮ ಭೂಯಿ ಭಾರತ ನಾಮ ಖಂಡೇ
ಕಾಲೇ ಕಲೌ ಸುವಿಮಲಾನ್ವಯ ಲಬ್ಧ ಜನ್ಮ ಸನ್ಮಧ್ಯ ಗೇಹ ಕುಲ ಮೌಲಿ ಮಣಿರ್ದ್ವಿಜೋ ಭೂತ್
ವೇದಾದ್ರಿ ಸದ್ರಜತ ಪೀಠ ಪುರೇಶ್ವರಾಭ್ಯಾಂ ಗ್ರಾಮೋ ವಿಭೂಷಿತ ತರ ಶಿವರೂಪ್ಯ ನಾಮ
ಹೇಮಾದ್ರಿ ರಾಜ ವಿಭುರಾಜ ದಿಲಾವೃತಾಭ ತಸ್ಯಾಭವದ್ ಗುರು ಗುಣ ಖಲು ಮೂಲ ಭೂಮಿ
ರಾಮಾಧಿವೇಶಿತ ಹರಿಸ್ಸಸೃಮೌಲಿಮಾಲಾ ರಾಜದ್ವಿಮಾನ ಗಿರಿ ಶೋಭಿತ ಮಧ್ಯುವಾಸ
ಕ್ಷೇತ್ರಂ ಸಪಾಜಕ ಪದಂ ತ್ರಿಕುಲೈಕ ಕೇತು ಯದ್ದಧಾತಿ ಸತತಂ ಖಲು ವಿಶ್ವಪಾಜಾತ್
ಅರ್ಥಂ ಕಮಪ್ಯನವಮಂ ಪುರುಷಾರ್ಥ ಹೇತುಂ ಪುಂಸಾಂ ಪ್ರದಾತು ಮುಚಿತ ಮುಚಿತ ಸ್ವರೂಪ
ಕನ್ಯಾಂ ಸುವರ್ಣಲಸಿತಾಮಿವ ವೇದ ವಿದ್ಯಾಂ ಜಗ್ರಾಹ ವಿಪ್ರಋಷಭ ಪ್ರತಿಪಾದಿತಾಂ ಸಹ
ರೇಮೇಚ್ಛಯೋಪನಿಷದೇವ ಮಹಾವಿವೇಕೋ ಭಕ್ತೈವ ಶುದ್ಧಕರಣ ಪರಮಶ್ರಿತಾಲಂ
ಮಿಥ್ಯಾಭಿಮಾನರಹಿತ ಪರ ಏವ ಮುಕ್ತ್ಯಾ ಸ್ವಾನಂದ ಸಂತತಿ ಕೃತಾ ಸತಯಾ ದ್ವಿಜೇಂದ್ರಃ
ತಸ್ಯ ಪ್ರಭೋಶ್ಚರಣಯೋ ಕುಲದೇವತಾಯ ಭಕ್ತಿಂ ಭವಂಧ ನಿಜ ಧರ್ಮರತಃ ಸ ಧೀರಃ
ವಿಜ್ಞಾತ ಭಾರತ ಪುರಾಣ ಮಹಾರಹಸ್ಯಂ ಯಂ ಭಟ್ಟ ಇತ್ಯಭಿವದಂತಿ ಜನ ವಿನೀತಂ
ಗೋವಿಂದ ಸುಂದರ ಕಥಾ ಸುಧಯಾ ಸನೃಣಾಮಾನಂದಯನ್ನಖಿಲ ಕೇವಲಮಿಂದ್ರಿಯಾಣಿ
ಕಿಂತು ಪ್ರಭೋ ರಜತ ಪೀಠ ಪುರೇ ಪದಾಬ್ಜಂ ಶ್ರೀವಲ್ಲಭಸ್ಯ ಭಜತಾಮಪಿ ದೈವತಾ
ಇತ್ಥಂ ಹರೇರ್ಗುಣಕಥಾ ಸುಧಯಾ ಸುತೃಪ್ತೋ ನೈರ್ಗುಣ್ಯವಾದಿಷು ಜನೇಷ್ವಪಿ ಸಗ್ರಹೇಶು
ತತ್ವೇ ಸಕಾಲ ಚಲ ಧೀರತಿ ಸಂಶಯಾಲುರ್ಧಿಮಾಂಧಿಯಾ ಶ್ರವಣ ಶೋಧಿತಯಾ ಪ್ರದಧ್ಯೌ
ತ್ರಾತಾಯ ಏವ ನರಕಾತ್ ಸಹಿ ಪುತ್ರ ನಾಮ ಮುಖ್ಯಾವನಂ ನ ಸುಲಭಂ ಪುರುಷಾದ ಪೂರ್ಣ
ತಸ್ಮಾತ್ ಸಮಸ್ತ ವಿದ ಪತ್ಯಮವದ್ಯ ಹೀನಂ ವಿದ್ಯಾಕರಾಕೃತಿ ಲಭೇ ಮಹಿ ಕೈ
ಪೂರ್ವೇಪಿ ಕರ್ದಮ ಪರಾಶರ ಪಾಂಡು ಮುಖ್ಯಾಯ ಸೇವಯಾ ಗುಣಗಣಢ್ಯಮಪತ್ಯಮಾಪುಃ
ಸಂಪೂರ್ಣ ಸದ್ಗುಣತನುಂ ಕರುಣಾಮೃತಾಬ್ಧಿಂ ನಾರಾಯಣಂ ಕುಲಪತಿಂ ಶರಣಂ ವ್ರಜೇಮ
इत्थं विचिन्त्यथ विचिन्त्यमनन्यबन्धुप्रेष्ठप्रदं रजतपीठपुराधिवासम्
भक्त्याभवाब्दिभयभङ्गदया शुभात्मा भेजे भुजङ्गशयनं द्विषडब्धकालम्
पत्न्या समं भगवतः स भजन् पदाब्जं भोगान् लघूनपि पुनर्लघयाञ्चकार
दान्तं स्वयं च हृदयं दमयाञ्चकार स्वच्छं च देहमधिकं विमलीचकार
तीव्रैप्पयो व्रतमुखैर्विविधैर्व्रताग्रैर्जायापते गुणगणार्णवपुत्रकामौ
सम्पूर्णपूरुषमतो शयतां नितान्तं देवेरिता विवपुरादिति कश्यपौतौ
नाथस्य भूरि करुणासुधयाभिषिक्तौ श्रीश्रीधर प्रतति सार शरीरयष्टि
भौर्यव्रत प्रभव दिव्यसुकान्तिमन्तौ तौ देह शुद्धिमतिमात्रमथा लभेताम्
कान्ताद्रतो समुचितेऽथ बभार गर्भम् सा भूसुरेन्द्र दुहिता जगतां सुखाय
अच्छाम्बरे वरजनी परिपूरिताशा भाविन्यपास्ततमसं मिथुमाद्यपक्षात्
तं पूर्वपक्षसितबिम्बमिव प्रवृद्धम् यावद्विजेन्द्रवनिता सुषुवेत्र तावत्
अंशेन वायुरवतीर्यसरूप्यपीठे विष्णुं प्रणम्य भवनं प्रययौ तदीयम्
सम्पूर्णलक्षणचणं नवराजमानद्वारान्तरं परमसुन्दरमन्दिरं तत्
राजेव सत्पुरवरं भुवनाधिराजो निष्कासयन् परमसौ भगवान् विवेश
सन्तुष्यतां सकलसन्निकरैरसद्भिः खिद्येतवायुरयमाविरभूत् पृथिव्याम्
आख्यान्यतीव सुरदुन्दुभिमन्द्रनादः प्राश्राविकौतुकवशैरिह मानवैश्च
नाथं निषेव्य भवनानतिदूरमप्तः प्रज्ञो महप्रकृतदुन्दुभिनादपूर्वात्
पुत्रोद्भवः श्रवणतो महदाप्यसौख्यम् ज्ञानं परोक्षपदमप्यमतेष्टहेतुम्
आविश्य वेश्मनिजनन्दनमिन्दुवक्त्रम् भूयोऽभिनन्द्य समुकुन्ददयां प्रवन्द्य
जातस्य तस्य गुणजातवहस्य जात कर्मादिकर्मनिवहं विदधे सुकर्म
ज्ञानार्थमेव यदभूतसुदेव एष यद्वासुदेवपदभक्तिरतः सदासौ
तद्वासुदेवपदमन्वदन् सुरेन्द्राः तातेन यन्निगदितं सुतनामकर्त्रा
पातुं पयांसि शिशवे किल गोप्रदोऽस्मै पूर्वालयः स्वसुतसूनुतया प्रजातः
निर्वाणहेतुमलभीष्टपरात्मविद्यां दानं ध्रुवं फलति पात्रगुणानुकूल्यात्
अत्रस्तमेव सततं परिपुल्लचक्षुः कान्त्या विडम्बितनवेन्दुजगत्यनर्घ्यम्
तत्पुत्ररत्नमुपगृह्य कदाचिदाप्तः स्वस्वामिने बुध उपायनमार्पयत् सः
नत्वा हरिं रजतपीठपुराधिवासम् बालस्य सम्पदमनापदमर्थयित्वा
साकं सुतेन परिवारजनान्वितोऽसौ प्रायान्यशीथसमये निजमेव धाम
दोषेयुषां सममनेन वनेति भीमे तत्क्रीडितग्रह इहैकतमं तु तोदा
उद्वान्तरक्तमवलोक्यतमभ्यधायि केनाप्यभो न शिशुतुत्कथमेष इत्थम्
आविश्य पूरुषमुवाच महाग्रहोऽसौ अस्मद्विहारसमयोपगतान् समस्ता
यच्छक्तिगुप्तिरहिता नलमस्म्यहं त्वं लोकेश्वरः सबत बालतमः किलेति
तन्नेन बालमनुतोष्य मुहुस्वधाम्नो माता कदाचन ययौ विरहासहापि
विश्वस्य विश्वपरिपालकपालनाय कन्यां निजामनुगुणं किल भीरुरेष
सा बालकं प्ररुदितं परिसान्त्वयन्ती मुग्धाक्षरेण वचसा निनाय मुग्धा
माता तताथ सुमुखेति पुनः प्ररोधीः माता तनोति रुचितं त्वरितं तवेति
रोदे क्रिया समभिहारत एव वृत्तेः पोतस्य मातरिचिरादपि नागतायाम्
जग्राह बालमथ चैक्षत मातृमार्गम् सापेक्रिया समभिहारत एव बाला
कर्तव्यमोढ्यम विपद्य निरूप्य सातम् प्राभोदयत् खलु कुलित्थ कुलम् प्रपक्वम्
शीतम् पयोऽपि सततम् परिपाययन्ति यस्योष्णरोगमतिवेलमशङ्कताम्बा
नूनम् पिपासुरतिरोदिति हन्त बालो धिङ्माम् दया विरहिताम् परकृत्य सक्ता
विद्याकुलागृहमुपेत्य तदा प्रसन्नम् पूर्णोदरम् सुतम वैक्षत विप्रपत्नी
पृष्ट्वावगम्य सकलम् च तत प्रवृत्तम् यूनाम् च दुःसहमिदम् शिशुनोपभुक्तम्
इत्थम् विचिन्त्य तनयाम् बहुभर्त्सयन्त्या भितम् तयोत कुपितम् मनसानुतप्तम्
आरोग्यशालिनि तदापि पुरेव पुत्रे विस्मेरतामुपजगाम जनन्यमुष्य
यस्य त्रिलोकजननी जननी विशेपि पितेन विस्मयमवाप समस्तशक्तेः
तन्यम् मोः किल ददौ जननी गृहीत्वा क्षेमाय तम् किल ददज्जनको जजाप
अन्यो जनोऽपि किल लालयति स्म किन्तु सर्वोऽपि तन्मुखसुहासरसायनोत्कः
देवादिसद्भिरनुपालितयादरेण देव्यात्मनेव विलसत्पदया नितान्तम्
अव्यक्तया प्रथमतो वदनेऽस्य वाण्या शालीन एव भुवनार्चितया विजर्हे
प्राग्रिङ्खणम् स्वयमथ स्थितिमेष चक्रे पश्चाद्गतिम् परिचयेन किल क्रमेण
विश्वस्य चेष्टितमहो यदनुग्रहेण सर्वम् तदस्य पवनस्य विडम्बनम् हि
उच्छन्तमच्छमवलम्ब्य कदाचिदेशः प्रातरव्रजाद्व्रजत एव निजर्षभस्य
आयात्प्रियस्य सहसा स्वजनैरदृष्टो नानावनेषु चरतश्चरतस्तृणानि
उत्तुङ्गशृङ्गलसितस्य महिष्ठमूर्तेः पादावृतावनितलस्य सुरन्ध्रकस्य
आश्रित्य तस्य शुशुभे वयवैकदेशम् बालो दिवाकर इवोदयपर्वतस्य
लीलाम् करोति न ग्रहान्तरगोऽनुबालः कूपान्तरेणुपतित प्रकृतिस्वतन्त्रः
इत्थम् विचिन्त्य समुः स्वजनो विमृग्य हन्तान वेक्षत नयम् हृदि तापमाप
बालस्य बालपरिलम्बनगोचरम् तत् विश्वस्य तापि वचनम् वनगोचरोक्तम्
यत्सायमैक्षत जनः शिशुमाव्रजन्तम् एकाब्धकम् वृषभ बालकृतावलम्बम्
चिन्तामणीन्द्रमिव चिन्तितदम् दरिद्रो विज्ञानमार्गमिव विष्णुपरम् मुमुक्षुः
नष्टम् च नन्दनमिति स्वजनोऽस्य लब्ध्वा नाथस्य तस्य तमनुग्रहमेव मेने
लीलावसानसमये सहसा कदाचित् आर्यो मुना व्यवहृतिम् प्रतिचोद्यमानः
रोद्धैष नोऽस्ति धनिको वृषविक्रयीति प्रोवाच नन्दनमुखेन्दुमवेक्षमन्दम्
लीलाकरेण सकरेण सुकोमलेन बीजान्तराणि कलकानि चिदाशु तस्मै
निद्वार्भकोऽभिमत निष्कपदे यदादात् आदत्त तानि धनिको बहुमान पूर्वम्
लब्धम् स्वतादिति वदन् द्विजपुङ्गवेन कालान्तरे निज धने प्रसिदित्सितेऽपि
आख्यादमानवनवाकृतितः सलेभे बीजच्छलेन पुरुषार्थमहो विशिष्टम्
वासुदेवमिह वासुदेवता सत्कलामभिनन्दतम् जनः
वासुदेवमिति वासुदेव सन्नामकम् विविधलीलमर्भकम्
इति विहरति मख्याम् विष्णुदासेऽपि गूढे समजनि सुजनानाम् चित्तमानन्दपूर्णम्
उदयति घनमालालीन भानौ च भानौ ननुजननयनाब्जैर्लभ्यतेलम् विकासः
इति श्रीमत्कविकुलतिलक श्रीमत्त्रिविक्रमपण्डिताचार्यसुत श्रीनारायणपण्डिताचार्यविरचिते ಶ್ರೀಮತ್ ಸುಮಧ್ವ ವಿಜಯೇ ಆನಂದಾಂಕೇ ದ್ವಿತೀಯ ಸರ್ಗಃ.